चौगड़ा तारा। ये ट्रैक था सिर्फ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर। शो सुरू आहे मॉर्निंग नंबर 1 ज्याला घेऊन आली आहे तुमची नांदेडची राणी म्हणजेच आरजे सारा। पण साराने थोड्या वेळापूर्वी एक प्रश्नही तुम्हाला विचारला होता की आज होलिका दहन प्रत्येक ठिकाणी होणार आहे, तर या होलिका दहनमध्ये आपण आपल्या निगेटिव्ह गोष्टी सगळ्या जाणण्याचा प्रयत्न तर करतोच, पण त्याचसोबत शहरातली अशी कोणती वाईट गोष्ट जी आजच्या होलिका दहन सोबतच जळून जावी असं तुम्हाला वाटतंय, और यही बताने के लिए नांदेड शहरातले दक्ष नागरिक खरंच यांना अगदी मनापासून वाटत असतं की आपल्या शहराचा विकास व्हावा, आपलं शहर वेल डेव्हलप व्हावं, आणि म्हणून हे त्यांच्या परीने जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे नक्कीच करतात, असे सचिन पुलकंटवार।
गुड मॉर्निंग मॅडम।
तर मग आजच्या होलिका दहन सोबत शहरातली कोणती वाईट गोष्ट जळून जावी असं तुम्हाला वाटतं?
मला वाटते मॅडम सर्वात दोन गोष्टी वाटतात, त्याने पाण्याची टंचाई भरपूर चालू आहे तर पाण्याची टंचाई चालत असताना जेव्हा ते टँकर वगैरे ते आपापल्या भागामध्ये जातात ना, त्यावेळेस बरेच लोक मॅडम कसं ते एकदम जसं भुकेलेला खायला दिल्यासारखं एकदम तुटून पडतात, तर ते जसं सगळ्यांनी सामान जसं जर घेतलं पाणी वगैरे भांडणं वगैरे करतात बायका वगैरे, कारण त्यांना मनस्ताप होते ना जास्त, ते साहजिकच आहे। पण ते सिस्टमॅटिक जर घेतलं तर चांगलं होईल, भांडणं वगैरे हे बंद करून टाकावे असं मला वाटतं। आणि दुसरी गोष्ट अशी की नाही का आपल्या गावाच्या आजूबाजूला जे झाडी वगैरे जंगल वगैरे आता सध्या पाणी नसल्याने वाळून गेलेले, तर शेतकरी लोक किंवा जे चालणारे फिरणारे लोक हे काय करतात झाड लावून टाकतात मॅडम, त्यामुळे जे काही आपण जे शासनानं झाडं लावलेली आहेत ना आजूबाजूला रस्त्याच्या ते पण नाही करपून जातात झाड, त्यामुळे ते जे वाढलेली झाड आहे त्याची नाही का वाढ खुंटून जाते आणि ते झाड जळून जाते कायम, मग पुन्हा झाड लावतील न लावतील हे खूप दूरची गोष्ट आहे।
त्यापेक्षा जे ते जसे आहे तसे ठेवावे, म्हणजे पाऊस पडला की त्याला परत पालवी,
जसे तसंच जर ठेवलं तर ते जेणेकरून काय होईल जमीन नाही का जमिनीची वाळून किंवा पाण्यातलं जमिनीतलं पाणी वाफ होऊन जाणार नाही, तर ही जी गोष्ट आहे प्रत्येकाच्या मनातली ही नाही का होळीमध्ये नाही का दहन झाली पाहिजे।
भाई क्या बात आहे, यांनी जे दोन मुद्दे सांगितले ते खरंच प्रत्येकाने करायलाच पाहिजे, आणि त्या गोष्टी ज्या आता जाळून टाकणं किंवा मग भांडणं करणं या गोष्टी आजच्या होळीमध्ये जाळून टाका। पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं की शहरातली कुठली वाईट गोष्ट आजच्या होळीमध्ये जळून जावी, तिचंही दहन व्हावं, व बताने के लिए कॉल कीजिए ना 9607007935 इस नंबर पे। साथ ही सुन लीजिए आने वाले ट्रैक ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।